केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुम् पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशान्ध्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी कार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् हरि हरि. आज या महिन्याचा तिसरा खरं म्हणजे शनिवार आहे. आपला अनुषंगिक साधनेचा वार असतो तर तो चौथा शनिवार असतो. मात्र या महिन्यापुरतं आपण तिसऱ्या शनिवारी हे केंद्र घेतो आहोत. बुधवारपासून मी नागपूरला जाणार असल्यामुळं या महिन्यात अनुषंगिक साधनेचा जो वारी येईल तेव्हा मी पुण्यात नसे. पुढच्या शनिवारी मी सोमवारी परत येणार आहे. असं असल्यामुळं हे अनुषंगिक साधनेचं केंद्र आपण आज घेतो आहोत. पंचेचाळीस क्रमांकाचं पत्र स्वरूप पत्र मंजुषा त्या पत्राप्रमाणे आपण साधना करणार आहोत. ही अनुषंगिक साधना आपण बऱ्याच वेळेला केलेली आहे. या साधनेचा जो मार्ग आहे तो मार्ग स्वरूपानंदांच्या भाषेमध्ये साधू संतांचे करिता स्मरण सद्भावे घेता मनोमय दर्शन लाभता तयांचे सन्निधान सहजे मन प्रसन्न होय. साधू संतांचं स्मरण करावं, सद्भावाने त्यांचं मनोमय दर्शन घ्यावं, त्यांचं सन्निधान प्रातिभ सन्निधान अनुभवावं, असं झाल्यामुळं मन सहजच प्रसन्न होतं आणि प्रसन्न मन गगनी शिरता गगन रूप होते सर्वथा. ध्यानाच्या आधी जी प्रसन्नता आवश्यक आहे ती प्रसन्नता मिळवावी आणि मग ध्यानाची सगळी प्रक्रिया पुढे असावी. अशा प्रकारे या साधनेची खरं म्हणजे खुबी स्वरूपानंदांनी सांगितल्याप्रमाणे आहे. आपण सुरुवातीला सद्गुरूंचं संतांचं स्मरण करून त्यांना त्यांच्याबरोबर आपण ध्यानाला बसलेले आहोत असं मनानी मनोमन आपण भावणार आहोत अनुभवणार आहोत. सद्गुरूंचं स्मरण करणार आहोत. त्यानंतर जी प्रसन्नता लाभेल प्राप्त होईल त्या प्रसन्नतेच्या ठिकाणी मन एक प्रकारे रंगून जाईल. अशा रंगून गेलेल्या मनानी आपण तोच मी आहे, परमात्माच मी आहे असं थोड्या वेळ चिंतन करणार आहोत. सद्गुरूंच्या वाक्याच्या उपदेशाप्रमाणे नंतर सोहम भजन करणार आहोत काही काळ. याचा उद्देश ध्यानामध्ये मनाचं मनपण जे नाहीस होणं हा आहे, ते व्हावं हा याचा उद्देश आहे सोहम भजनाचा. आणि चित्त चैतन्यामध्ये समरस व्हावं हा असा उद्देश आहे. त्यानंतर आपण अनुग्रहाच्या वेळेला जसे सांगितले तसे दीर्घ सोहमचे श्वास घेऊन ध्यानाला बसणार आहोत. ध्यान करत असताना शून्यावस्थेचा देखील द्रष्टा मी आहे असं लक्षात घेऊन, म्हणजे विचाररहित स्थिती आणि विचाररहित स्थिती ज्याला समजते तो आपण स्वतः मी शुद्ध चैतन्य रूप अशा प्रकारची भावना केल्यामुळं बोध प्राप्त होतो असं जे स्वरूपानंद म्हणतात त्याप्रमाणे बोधाला आपण सहज सुखे नैव प्राप्त होतो. या बोधाचं स्वरूप सोहम म्हणजे आत्मा तो मी शुद्ध बुद्ध नित्य स्वामी अलिप्त न गवसे रूप नामी बाणला रोम रोमी भावायचा अशा प्रकारचं राहतं. हे होण्यासाठी गगनाच्या म्हणजे शून्य स्थितीच्या किंवा विचाररहिततेच्या स्थितीच्या नंतर अखंड आत्मस्वरूपामध्ये राहणं ही गोष्ट आपोआप घडायला सुरुवात होते. आपण आपल्या देहाला विसरतो, देहाच्या सापेक्ष असणाऱ्या जगताला विसरतो आणि आपणच सर्व विश्वामध्ये नटून राहिलेले आहोत अशा प्रकारचा एक बोध साधकाला प्राप्त होतो. याचं वर्णन करणाऱ्या ओव्या पत्रातल्या मी वाचतो, साधू संतांचे करिता स्मरण सद्भावे घेता मनोमय दर्शन लाभता तयांचे सन्निधान सहजे मन प्रसन्न होय. प्रसन्न मन गगनी शिरता गगन रूप होते सर्वथा त्या गगनाचाही द्रष्टा मी ऐसे भाविता उन्मनावस्था अनुभवाये. हे सर्व होण्यासाठी म्हणून ते असं म्हणतात, प्रत्येही संध्या समयाला प्रार्थनेची होता वेळा नित्य नेमे पाचारो मी तुम्हाला समीप आपुल्या बैसवितो ज्ञानदेव निवृत्ती दास तुकाराम रामदास रामकृष्ण परमहंस सद्भावे सर्वास बैसवितो विवेकानंद रामतीर्थ गौरांग प्रभू एकनाथ सर्वही दिसती आसनस्थ शांत प्रशस्त समयित्या आणिक सुहृत प्रियजन सकलास प्रेमे पाचारून सहजासनी बैसवोन सद्गुरु स्मरण करीतसे. सद्गुरु स्मरणाने मन प्रसन्न होत, ऐसे प्रसन्न वातावरण तेथ रंगोनी जाय मन सहज चाले सोहम भजन धारणा ध्यान सुखे होय. मनाचे मनपण जावे चित्त चैतन्नी समरस व्हावे तदाकारे विश्व आघवे वाटे मजसवे ध्यान करी. मन पवनाचा धरोनी हात प्रवेश करिता गगनात आकळे आत्मा सर्वगत येई प्रचित आपणाते. गगनामध्ये प्रवेश केल्यानंतर गगनाचा द्रष्टा मी आहे असं लक्षात येतं आणि उन्मनावस्था प्राप्त होते. सोहम म्हणजे आत्मा तो मी शुद्ध बुद्ध नित्य स्वामी अलिप्त न गवसे रूप नामी बाणला रोम रोमी भावायसा. गगन लंघोनिया जावे अखंड आत्मरूपी रहावे विश्व आघवे विसरावे स्वयेची व्हावे विश्वरूप. ऐसा नाथ पंथींचा संकेत दाविती सद्गुरु कृपावंत मस्तकी ठेवोनी वरद हस्त अभय देती मजलागी अशा प्रकारचं हे पत्र आहे. आपण या पत्राप्रमाणे ध्यानाला बसणार आहोत आणि स्वरूपानंदांनी सांगितलेल्या एक एक गोष्टी आपण करून पाहणार आहोत. ही अनुषंगिक साधना म्हणजे सूचना देऊन साधना करण्याची पद्धत नाही हे मी परत परत आपल्याला सांगतो. हे जर आपण सर्वांनी लक्षात ठेवला याचा क्रम आणि आपल्या मनाशी असं करून पाहिलं आपल्याशी करून पाहिलं तरी हे करता येतं. फक्त सर्वांना एकत्रित आणि एकदम घेऊन जायचं असल्यामुळं मी मध्ये बोलतो आहे इतकंच आहे. आपण सर्वजण डोळे मिटून शांत बसलेले आहोत. संध्या समय स्वरूपानंद म्हणतात तसा आहेच आहे. प्रार्थनेचीच वेळ झालेली आहे. आपण सद्गुरूंना प्रार्थना करणारच आहोत. त्याच्या आधी त्या प्रार्थनेकरता म्हणून स्वरूपानंद म्हणतात नित्य नेमे पाचारोनी तुम्हाला समीप आपुल्या बैसवितो हे वचन आपल्या करता आहे अशा अर्थाने आपण त्याच्याकडे पाहू. स्वरूपानंदांचं बोलावणं आलेलं आहे. मनश्चक्षूंसमोर स्वरूपानंद प्रार्थनेला सद्गुरु स्मरणाला सिद्ध झालेले आणि त्यांनी आपली आठवण काढून आपल्याला बोलावून घेतलेला आहे असा भाव. आणि नुसतं बोलावलं नाही तर स्वरूपानंद म्हणतात समीप आपुल्या बैसवितो त्यांच्या जवळ आपल्याला बसून घेतलेला आहे. आपल्याला कल्पनेने पाहता येतं का? पहा, आपण स्वरूपानंदांच्या सन्निध त्यांनी बोलवल्यावरून येऊन बसलेले आहोत. स्वामीजींनी अनेक काही काही संतांना बोलवलेलं आहे. ज्ञानदेव स्वामीजींमुळं स्वरूपानंदांमुळं आपल्याला या संतांबरोबर बसायला मिळत आहे. ज्ञानदेव निवृत्ती दास निवृत्तीचे दास श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज तुकाराम रामदास समर्थ रामकृष्ण परमहंस सद्भावे सर्वास बैसवितो स्वरूपानंदांनी बोलवल्यावर ही सगळी मंडळी येणारच. आपल्याला ऐकताच त्यांचा लाभ होतो आहे. थोडं सान्निध्य आपण अनुभव स्वरूपानंदांचं ज्ञानेश्वर महाराजांचं तुकाराम महाराज रामदास रामकृष्ण विवेकानंद रामतीर्थ गौरांग प्रभू चैतन्य महाप्रभू एकनाथ महाराज हे आणि असे अनेक त्याचप्रमाणे स्वरूपानंदांनी त्यांचे अनेक काही प्रियजन सुहृद बोलवलेले आहेत अत्यंत प्रेमाने, त्यांच्याही सन्निध बसण्याचा लाभ आपल्याला झालेला आहे. आणि स्वामीजी म्हणतात की या सर्वांना सन्निध बसून सद्गुरु स्मरण करतो. स्वामीजी सद्गुरु स्मरण करताहेत, आपणही सद्गुरु स्मरण करू. ध्यानाचा प्रारंभ आहे. सद्गुरु स्मरण एका वेळेला सद्गुरूंना पाहून आणि त्याच वेळेला सद्गुरूंचं स्तवन करून ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तं नमामि. आपल्या सद्गुरूंना आपण पाहतो देखील आहोत आणि त्यांचं स्मरण या स्तवनाच्या मिशाने करतोही आहोत. मोठं प्रसन्न वातावरण स्वरूपानंदांच्या सानिध्यात, सर्व संतांच्या सानिध्यात, सद्गुरूंच्या सानिध्यात. प्रिय सुहृद जनांच्या सानिध्यात आपण बसलेले आहोत. सद्गुरूंचं स्मरण केलेलं आहे. सद्गुरूंच्या उपदेशाचंही स्मरण करू. तो उपदेश तो परमात्माच तू आहेस, त्याला शिष्यांनी दिलेलं उत्तर, मी परमात्मा स्वरूप आहे सोहम. त्याच्यावर सद्गुरूंनी सांगितलेलं सोहम मधला देखील अहम नको, तोही परमात्मा स्वरूपच आहे म्हणून सहा तत्वम सोहम सहा ओम तत्वम सोहम सहा वश्रीम तत्वम सोहम सहा. या गुरुवाक्याचं थोड्या वेळ चिंतन करू. निर्गुण, निराकार, अव्यक्त, अचिंत्य, जन्म मरण रहित, अविनाशी, सत, चैतन्य मात्र, चित, जाणीव रूप, आनंद रूप, परमात्माच तू आहेस असं सद्गुरु म्हणतात. तू याचा अर्थ देह मन बुद्धीच्याही बुडाशी असणारी शुद्ध जाणीव शक्ती, जीवशक्ती. आपण देखील निर्गुण, निराकार, अव्यक्त, अचिंत्य, जन्म मरण रहित, अविनाशी, सत, चैतन्य मात्र, जाणीव रूप, ज्ञान रूप, चित, आनंद, प्रेम, शांत स्वरूप परमात्माच आहोत. तोच मी आहे, मी देह मन बुद्धी नाही. दोन तीन मिनिट आपण आपल्या मनाशी याचं परिशीलन करा, चिंतन करा. हे वाक्य उच्चारायचं आणि तीव्र भावनेने आपण परमात्माच आहोत असं अनुभवायचं, भावायचं. आपण देह मन बुद्धी नाही, आपण मी. निर्गुण, निराकार, अव्यक्त, अचिंत्य, जन्म मरण रहित, सत, चित, आनंद, प्रेम, शांत स्वरूप परमात्माच आहोत. सोहम हंसः। या सोहम शब्दाने एवढं वाक्य किंवा त्याचा अर्थ लक्षात यावा, तो परमात्माच मी आहे, परमात्म्याचे जे गुण आहेत ते गुण माझ्या म्हणजे जीवाच्या ठिकाणी आहेत, मी परमात्माच आहे, तोच मी आहे, मी देह मन बुद्धी नाही। आपल्या सहज श्वासावर लक्षही देऊ आणि श्वास घेताना सोडताना हम या शब्दाचा छोटा उच्चार करू, साध्या श्वासावर, दीर्घ नव्हे। प्रत्येक श्वासाबरोबर उच्चार करू सोडताना हम, आणि भाव असा ठेवू की आपण परमात्मा स्वरूप आहोत, निर्गुण, निराकार, अव्यक्त, अचिंत्य, जन्म मरण रहित, सच्चिदानंद परमात्माच आपण आहोत। सोहम, या सोहम भावानेच सोहम शब्द श्वासावर उच्चार। सोहम भजन करतो आहोत, परमात्माच मी असा स्वाभाविक भाव आहे, निर्गुण, निराकार, अव्यक्त, अचिंत्य, जन्म मरण रहित, सच्चिदानंद परमात्माच आपण आहोत। आणि सहज श्वासावर सोहम शब्दासहित लक्ष देखील आहे, सोहम भावना देखील आहे, अगदी क्रिटिकली एक एक श्वास सांभाळा, नाहीतर हे जमणार नाही. अन्य अवांतर विचार उठू देऊ नका. सोहम शब्द आणि सोहम भावना, सोहम भजन, ऐसे प्रसन्न वातावरण तेथ रंगोन जाय मन, सहज चाले सोहम भजन, धारणा ध्यान सुखे होय. सोहम धारणा अत्यंत सुखे नैव होदेत. थोडं दुर्लक्ष झालं तर तुमच्या लक्षात येईल की आपला काही वेळ वाया जातो. सुईच्या मेढ्यातून दोरा होण्यापेक्षाही हे सूक्ष्म आहे. या सोहम भजनानंतर आपण सोहमचे दीर्घ श्वास घेणार आहोत. नाभी स्थानापासून ब्रह्मरंध्रापर्यंत अनुग्रहाच्या वेळेला दाखवले तसे सोहमचे दीर्घ असे 5-7 श्वास घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ध्यानाला बसायचं आहे. सो असं म्हणत श्वासाबरोबर जीव नाभीस्थानापासून एका काल्पनिक मार्गाने मणक्यांच्या आधाराने समजा ऊर्ध्वगामी होतो आहे. गगनामध्ये म्हणजे मस्तकाच्या प्रदेशामध्ये प्रवेश करून क्षण 2-4 क्षण श्वास रोधून धरायचा आहे. हम असं म्हणत त्याच मार्गाने परत नाभीस्थानी येतो आहे. पूर्ण सोहम भावनेने युक्त नुसते हे श्वास नाहीत. ध्यानाला बसायचं आहे. मन पवनाचा धरोनी हात प्रवेश करिता गगनात. मन पवनाचा हात धरून सोहमचे श्वास घेतले. आता गगनाच्या ठिकाणी तुम्ही आहात जाणीव रूपानी. अत्यंत प्रसन्न तृप्त शांत आत्मरूप परमात्म स्वरूप झालेले आणि बस त्या ठिकाणी थांबून राहायचं. कसलाच विचार नाही, शब्द नाही, श्वासाकडे संपूर्ण दुर्लक्ष. श्वास नैसर्गिक गतीने चालू, श्वासावर सोहम करणं बंद. चिदाकाशात आहात. जर विचार उठत असेल तर तुम्ही द्रष्टा, परमात्म स्वरूप भावने मी द्रष्टा, समोर उठणारा विचार सोडून द्यायचा, त्याचा त्याग करायचा, विचाराला किंवा वृत्तीला सोडून दिलं, त्याग घडला की वृत्तीरहित स्थिती तुमच्या समोर असेल, गगन शून्य किंवा विचाररहितता। विचाररहितता आणि विचाररहितता पाहणारे तुम्ही द्रष्टा आत्मरूप। गगन शून्य विचाररहितता, विचाररहितता पाहणारा आत्मरूप द्रष्टा तुम्ही। विचाररहितता म्हणजे काहीच नाही, त्यामुळे त्या ठिकाणी फक्त द्रष्टा आत्मा शिल्लक आहे। आत्म्याचा द्रष्टुत्व भाव गळून पडला की फक्त आत्मभाव शिल्लक राहतो, त्यालाच उन्मनी स्थिती म्हणतात। शुद्ध बुद्ध केवळ ज्ञप्ती मात्र, नित्य अविनाशी, शुद्ध स्वरूपाचं भान असणारा म्हणून स्वामी। शुद्ध बुद्ध नित्य स्वामी अलिप्त, नवसे रूप नामी, नाम रूप वर्ण आकार देह देह भावना जगत सर्व संपलेला आहे। अहम म्हणजे आत्मा तो मी. शुद्ध बुद्ध नित्य स्वामी अलिप्त न गवसे रूप नामी शून्य स्थिति ओलांडल्यामुळे आपण आत्मरूप झालो, उन्मनी अवस्थेला प्राप्त झालो. विश्वाभास मावळला, कारण देहभास मावळला. देहाच्या सापेक्ष विश्वभास मावळला. आणि स्वरूपाने आपण सर्वत्र भरून राहिलेले आहोत. गगन लंघोनिया जावे अखंड आत्मरूपी रहावे। विश्व आघवे विसरावे, स्वयेची भावे विश्वरूप, स्वरूपानी आपणच सर्व झालेले आहोत, ऐसा नाथपंथींचा संकेत दाविती म्हणजे अनुभव देतात सद्गुरु कृपावंत। मस्तकी ठेवोनी वरद हस्त, अभय देती मज लागी, या परमोच्च स्थितीमध्ये सद्गुरूंची कृपाच आहे। ही स्थिती प्राप्त झाली ही गुरु कृपा। हा बोध कायम ठेवून ध्यानातून खाली यायचा आहे, भानावर यायचा आहे, पण येत असताना परत एकदा आपण ते दृश्य पाहू की आपण बसलेले आहोत, सद्गुरु स्मरण करून ध्यान केलं, आपल्या अवतीभोवती स्वरूपानंदांनी पाचारण केलेले सर्व महात्मे बसलेले आहेत, सुहृद प्रियजन बसलेले आहेत, आणि स्वतः स्वामी स्वरूपानंदांच्या समीप आपण बसलेले आहोत। अर्थात आपले सद्गुरु देखील आपल्या बरोबर आहेत। पण या सर्व पुण्य पावन विभूतींना नमस्कार करतो आहोत। आणि हळूहळू आपण भानावर येतो आहोत, आपले तळहात एकमेकांवर घासून आपल्या गालाला डोळ्याला त्याचा स्पर्श करत डोळे उघडायला हरकत नाही. हरी 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 राम. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि.